नामने गौरत्विषे नमः सुंदरते ध्यान उभे विटे वरी कर कटा वरी ठेव नैया तुलसी हर गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाही न श्रीमुख आवडी ने नमा ओम विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद गदाधर श्रीवासदी गौरभक्तवृंद हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। खेळ चालू आहे बाहेर भारत भूमि ते मनुष्य जन्म होईल जार जन्म सार्थक करी कर परोपकार असं श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू म्हणून गेले आणि श्रील प्रभुपाद स्वतः या हे वचन परत परत म्हणत असत त्याची आठवण करून देत असत बऱ्याचशा किंवा सर्व पब्लिक फंक्शनमध्ये विशेष करून भारतामध्ये प्रभुपाद म्हणायचे भारत भूमी ते तुमचा जन्म भारत वर्षामध्ये झाला आहे का झाला मग प्रभुपाद म्हणायचे जन्म झाला आहे नॉट लाईक कॅट्स अँड डॉग्स या भारतामध्ये कुत्री मांजरही आहेत पण तुम्ही तुमचा जन्म कसा भारतभूमी ते मनुष्य जन्म मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे आणि जन्म सार्थक करी कर परोपकार तेव्हा भारतामध्ये मनुष्य म्हणून जन्म झाला किंवा जीवन जर सार्थक करायचं असेल तर काय करा करी कर परोपकार तर आपण परोपकार करा त्या परोपकार करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ज्या काही गरजा आहेत आपल्या ज्या गरजा आहेत त्या किंवा इतराच्या गरजा भागवायच्या कोणत्या गोष्टीचा अभाव आहे कमतरता आहे त्याची पूर्ती करायची मग आपणाला आठवण येते कोणाला खाण्यासाठी अन्न नाही चला अन्न देऊया कपडे लत्ते कमी आहेत कपडे वाटूया औषधाची आवश्यकता आहे औषधासाठी दवाखाने उघडूया वगैरे वगैरे प्रकारच्या परोपकाराच्या गोष्टी होतात आणि लोक अशा प्रकारचा परोपकार करतातही त्यांनी करावा पण आपण आपण आहोत कोण आणि आपली खरी गरज कोणती आहे, जी भागवल्यानं आपण नेहमीच सुखी राहो, हे प्रभुपादांना आणि आचार्यांना हे चांगलं माहिती असतं. सर्व जगातले लोक हे आहेत कोण, म्हणजे ते शरीर नाही, ते आत्मे आहेत. ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन कृष्ण म्हणाले. तेव्हा आपण शरीर नाही तर आपण आपण आत्मे आहोत, मग आत्म्याच्या गरजा काय? आणि त्याची कशी पूर्ती करायची, काय द्यावं आत्म्याला? या इतर प्रकारच्या उपकाराच्या गोष्टी ज्याला धर्मही समजलं जातं, उपकार समाजसेवा दान धर्म, पण कोणी श्रीमंत व्यक्तीचा मुलगा घर त्यानं सोडलं आणि तो असाच भटकतोय. समजा तो आला सोलापूरला आला आणि गल्ली बोळातून किंवा तुमच्या घरासमोरून जात असताना पण थोडी विचारपूस केली आणि त्याला बाबा ये आमच्या आमच्या झोपडीमध्ये राहा, आपण आमच्या अपार्टमेंटच्या वरांड्यामध्ये राहतो आणि ही भाजी भाकरी खा, हे कपडे घे. तेव्हा ही एक प्रकारची मदत, लोक अशी मदत करतात. पण प्रभुपाद म्हणायचे की त्यापेक्षा अधिक महत्त्वाची मदत त्या व्यक्तीची ती होईल की त्याला जर आठवण करून दिली, बाबा तू फार मोठ्या श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहेस, तुझा वडील काय करोडपतीच नव्हे तर काय अरबपती आहे, तुझ्या वडिलाचं 14 मजली घर आहे मुंबईमध्ये, तुम्हाला माहिती असेल एका एकानं बनवलं, 14 भुवनं असतात ना, 14 भुवनं माझे 14 मजली घर बनवलं. तेव्हा चल तुला तुझ्या वडिलांच्या पर्यंत वडिलांच्या घरापर्यंतच पोहोचवतो मी, मग तिथं का आईस पाईस तो आरामात राहू शकतो आणि तिथं तिथलं खाणं पिणं तिथले वस्त्र तिथं काय कशाचीच कमतरता नाही, आम्ही थोडं काय देऊ शकतो. ओसरीमध्ये तू राहा किंवा शिळी भाकरी खा, आमचे ज्या काय कपडे आहेत हे तू वापरू शकतोस. पण अशा व्यक्तीला जर आपण त्याच्या त्याच्या खऱ्या घरापर्यंत पोहोचवलं, खऱ्या आईवडिलापर्यंत पोहोचवलं, जे आहे धनाढ्य आहेत, धनाढ्य पुत्राच्याच गोष्टी आपण करतोय, तो धनी आहे, तर या दोन्हीपैकी कोणती, त्या दोघांनी उपकार केला. एक व्यक्ती आपल्या सोलापूरचा आपल्याच घरामध्ये त्याला ठेवणार होता, दुसरा व्यक्ती त्याला सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये बसवून मुंबईला आणि मुंबईहून कुठे तिथपर्यंत पोहोचवला. त्या दोन्हीपैकी कोणत्या व्यक्तीने अधिक मोठा उपकार केला किंवा अधिक मदत केली, तुम्हाला काय म्हणायचं? पहिला व्यक्ती सोलापूरमध्येच त्याला ठेवलं, दुसरा व्यक्ती घेऊन गेला त्याला मुंबईमध्ये त्या 14 मजली घरापर्यंत घेऊन गेला. अवघड आहे का? दुसरा नंबर. तेव्हा तेव्हा प्रभुपाद आणि आचार्य भक्त अशा प्रकारचा उपकार करतात. करी करो परोपकार. तेव्हा या जगामध्ये जे भटकतात, एका घरापासून किंवा एका भुवनापासून, एका ग्रहापासून दुसऱ्या ताऱ्यापर्यंत, नरकापासून स्वर्गापर्यंत एरझाऱ्या घालतोय माणूस, जीव फिरतोय ब्रह्मांड भ्रमिते. मग अशा असं भ्रमण करणाऱ्या आणि बऱ्याचशा अडचणीला तोंड देणाऱ्या त्या माणसाला त्याच्या कमतरताच कमतरता आहे, असा अभावच अभाव आहे, त्याच्या स्वभावामध्येच अभाव आहे. आणि त्याची तशी पूर्ती होणारच नाही, तो कधी समाधानी होणारच नाही. त्याला सर्व जग जरी तुम्ही दिलं तर तो सुखी, कारण तो आहे, आत्मा आहे. आत्मा काही या दगड धोंड्यानं च्या प्राप्तीनं, सिमेंट काँक्रीटच्या प्राप्तीनं किंवा प्रसन्न होणारा नाही. तेव्हा या जगातल्या माणसांना ती माणसं एक तर आत्म्या आहेत, आणि त्या आत्म्यांचा त्या आत्म्यांचं घर त्यांच्या शाश्वत वडिलांचं घर, पित्याचं घर, तेच तर त्या जीवांचं घर. मात्र या जीवांना जर आपण त्या मार्गाला लावलं, जेणेकरून ते भगवंताला प्राप्त होतील, भगवंत धामाला प्राप्त होतील, तर त्या जीवाचं पूर्ण कल्याण, पूर्ण समाधान, तेव्हा हे या प्रकारचा उपकार. कृष्ण से तो मार कृष्ण दीते पार, तो मार शकती आछे, असं नरोत्तमदास ठाकूर म्हणतात. तुमच्यामध्ये शक्ती सामर्थ्य आहे. काय करण्याचं शक्ती सामर्थ्य? आम्हाला कृष्ण देण्याचं. कृष्ण से तोमार, तुमच्याजवळ कृष्ण आहे, तुमच्याजवळ कृष्ण आहे, किंवा तुम्हाला माहिती आहे कोण कृष्ण, कुठे राहतो, कसा प्राप्त करू शकतो. कृष्ण से तोमार कृष्ण दीते पार, तोमार शकती आछे. आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बली, धाई तव पाचे पाचे, पण आम्ही आहे कंगाल, मी आहे भिकारी. आणि मला हवा आहे कृष्ण कृष्ण. यस्मिन तुष्टे जगत तुष्टम. तो कृष्ण प्रसन्न झाला तर सर्व जग संतुष्ट होतं. यस्मिन विज्ञाते सर्वमेव विज्ञातम भवती. ज्याला जाणल्यानं आणखी काय जाणणं शिल्लक राहतच नाही. असे असते व्यक्तित्व असे ते भगवंत. जीवाच्या सर्व गरजा भागतील. अकाम मोक्ष काम सर्व काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम, असं हे म्हटलेलं आहे भागवतचा सिद्धांत. अकाम तुम्ही निष्काम असाल किंवा जगभरच्या कामनाही असेल तुमच्या मनामध्ये आता किंवा मोक्षाची कामना असेल, पण या सर्व प्रकारच्या लोकांनी जर काय केलं तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम, त्या परम पुरुषाचं ची भक्ती केली तीव्र दृढ श्रद्धेनं, जर भक्ती केली तर त्याच्या सर्व कामना ज्या काही इच्छा आकांक्षा त्या पूर्ण होतील, भगवान पूर्ण करतील, त्याला संतुष्ट करतील. तेव्हा श्रील प्रभुपादाने या आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाची स्थापना करून अर्धा ते वृंदावनमध्ये वृंदावनला पोहोचले. त्यांनी वानप्रस्थही घेतला. घ्यावा माणसानी वानप्रस्थ. काहीतरी कंटाळा यायला पाहिजे, थोडा जगात थोडा वीट यायला पाहिजे आणि मग तो विटेवरती उभा आहे. या जगाचा वीट आला की मग तो विटेवरचा भगवंत इकडं धावत पळत जायला हवं. त्यालाच म्हणतात वानप्रस्थ. वनामध्ये प्रस्थान झालं झालं बरंच काय करून, पण हे संपणार तर नाही. कर मर कर याच्या गोष्टी चाललेल्या आहेत. एक माणूस म्हणाला माझं नाव, त्याला विचारलं काय नाव तुमचं, माझं नाव करमरकर. चांगलं नाव बाबा म्हणते, चांगलं माझं नाव कर नंतर मर आणि पर परत जन्माला येऊन परत कर आणि परत मरायचं आहेस की, आणि परत करायचं मरायचं करायचं मरायचं. तेव्हा हे बऱ्याच वेळा झालेलं आहे. त्या प्रभुपादाने वानप्रस्थही ते गृहस्थ होते. एके वेळी वानप्रस्थ झाशीला गेले, तिथून पुढे मथुरेला पोहोचून संन्यास घेतला, तिथून पुढे वृंदावन राधा दामोदर मंदिरामध्येच राहत होते प्रभुपाद. राधा दामोदर घे. आणि पहिल्यांदा मी ज्यावेळी वृंदावनमध्ये पोहोचलो पहिल्यांदा या जन्मामध्ये पहिल्यांदा 1972 मध्ये वृंदावन मधलं पहिलं मंदिर जे मी पाहिलं ते राधा दामोदर मंदिरच होतं. अर्थातच असायलाही हवं, कारण त्या मंदिरामध्येच प्रभुपाद राहत होते. प्रभुपादांना भेटण्यासाठीच आम्ही 1972 गेलेलो होतो. तेव्हा राधा दामोदरांचं दर्शन ही झालं आणि मग श्रील प्रभुपादांनाही सकाळी सकाळी त्या सकाळी कार्तिकच्या सुरुवातीला भेटलो. की तशी काही पहिली भेट नव्हती, अर्थात एका दृष्टीनं पहिली त्या प्रकारची पहिली भेट होती. त्या अगोदर मी प्रभुपादांना मुंबईमध्ये पाहिलेलं होतं दोन उत्सवामध्ये, दोन हरे कृष्ण उत्सव, एक चौपाटी not Chaupati. Cross Maidan madhe zhalela ek utsav. आणि दुसरा जुहूमध्ये झालेला एक 1971 साली आणि दुसऱ्या वर्षी 1972 साली त्या दोन उत्सवामध्ये प्रभुपादांना पाहिलेलं होतं. स्टेजवरती व्यासासनावरती बसलेले प्रभुपाद, प्रवचन देणारे प्रभुपाद. तर त्यानंतर मी हरे कृष्ण लँडमध्ये प्रभुपादांना भ्रमण करताना वगैरे पाहण्याची संधी लाभलेली होती. पण त्यानंतर प्रभुपाद मी तर भरती झालो पण प्रभुपाद मग विदेशात दौऱ्यावरती गेले त्या हरे कृष्ण उत्सवानंतर एप्रिल मार्च एप्रिल. आणि मग ते परत आले ते कार्तिकमध्येच परत आले वृंदावनला. चार पाच महिने प्रभुपाद बाहेरच होते तेव्हा त्यांना भेटण्याचा थोडा शक्यता नव्हतीच. आम्ही भारतामध्ये, प्रभुपाद विदेशामध्ये. तेव्हा प्रभुपाद ज्यावेळी परत आले त्यावेळी आम्ही गेलो भेटण्यासाठी. कार्तिक उत्सव प्रभुपादांच्या सान्निध्यामध्ये साजरा करायचा. एक महिना प्रभुपादांच्या संघामध्ये राहायचं आणि कार्तिक महोत्सव साजरा करायचा. आणि 30-40 भक्त होते जगभरचे. सर्व मिळून 30-40 भक्त पोहोचलेले होते. त्यामध्ये आमचाही नंबर लागलाच. भारतीय भक्तामध्ये थोडेच होते, 2-4 असतील. बाकी सर्व देश विदेशचे अमेरिकन साधू, युरोपियन साधू होते त्या ठिकाणी. तेव्हा प्रभुपाद होते की वृंदावनमध्ये होते 1965 जाळी अमेरिकेला गेले. त्या अगोदर काही बरेच वर्ष मथुरा वृंदावनमध्ये होते प्रभुपाद. राधा दामोदर मंदिरामध्येच राहत होते. पण ते गेले ते वृंदावनचं जे काही कम्फर्ट म्हणा, साधना भक्ती सर्व काही अनुकूल, सर्व काही झकास चालू होतं. पण ते सर्व पाठीमागं सोडून ठेवून प्रभुपाद आणि पुढे वाटचाल केली. त्यात गुरुचा आदेश होता आणि प्रभुपाद कधीच विसरले नाहीत आपल्या गुरुच्या आदेशाला. 1922 आदेश, तू म्हणे बुद्धिमान दिसतोस, पाश्चात्य देशामध्ये जाऊन भागवत धर्माचा इंग्लिश भाषेमध्ये प्रचार कर. ते प्रभुपाद त्या क्षणाची त्या वेळेची वाट पाहत होते. प्रभुपादांनी तयारी केली आणि सरते शेवटी 1965 गेले. तर 1965 इस्कॉनी नव्हतं, ज्यात योजना होत्या, परिकल्पना होती. लीग ऑफ डिव्होटीज नावाची एक संघटना स्थापित करायची अशी योजना प्रभुपादांनी झांसीमध्येच आखलेली होती. आणि पुढे मग वृंदावनामध्ये राधा दामोदर मंदिरात रूप गोस्वामी प्रभुपादांच्या समाधीच्या सान्निध्यामध्ये आणि तिथेच भजन कुटीर ही रूप गोस्वामींची. आणि त्याच प्रांगणामध्ये एकेवेळी 500 वर्षापूर्वी षड गोस्वामी वृंद एकत्र व्हायचे. जीव गोस्वामी तर त्या मंदिराचे संचालक होतेच, राधा दामोदर मंदिराचे. तेव्हा वृद्धावस्थेमध्ये ज्यावेळी रूप गोस्वामी वृद्ध झाले त्यावेळी ते राधा दामोदर मंदिरामध्ये राहत होते आणि जीव गोस्वामी त्यांची सेवा करत असत. तेव्हा त्यावेळी षड गोस्वामी वृंद वंदे रूप सनातन रघु जगौ श्री जीव गोपाल कौ, ज्या ठिकाणी एकत्र येऊन षड गोस्वामी म्हणजे सहा गोस्वामी चैतन्य महाप्रभूंचे परिकर पार्षद, ज्या ठिकाणी एकत्र येऊन काय करायचे, नाना शास्त्र विचारी नैक निपुन सद्धर्म संस्थापक, नाना शास्त्र शास्त्रांचा ढीग मध्ये असायचा, शास्त्रार्थ व्हायचे, शास्त्रावरती चर्चा व्हायच्या, विचार विमर्श विचाराचं मंथन व्हायचं, जेणेकरून सद्धर्माची स्थापना होईल. तेव्हा अशा ठिकाणी अशा वातावरणामध्ये ज्या ठिकाणी षड गोस्वामी वृंदाने ही योजना बनवल्या, श्री चैतन्य मनो अभीष्टम स्थापितानेन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकम. रूप गोस्वामी प्रभुपाद यांनी ज्यांना माहिती होतं, काय माहिती होतं, श्री चैतन्य मन अभीष्ट, चैतन्य महाप्रभूच्या मनामध्ये काय विचार आहेत, त्यांच्या काय इच्छा आहेत, काय योजना, कोणाच्या योजना, भगवंताच्या योजना, भगवंताच्या अंतरंगामध्ये अंतकरणामध्ये काय विचार घोळत आहेत, त्यांच्या काय त्यांचा विचार, श्री चैतन्य मन अभीष्टम. तेव्हा ते जाणून घ्यायचं आणि त्याची स्थापना करायची, त्याचा प्रचार प्रसार करायचा. तेव्हा चैतन्य महाप्रभू आपली जी परंपरा आहे, आपण ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव परंपरा, गौडीय चैतन्य महाप्रभूंच्यामुळं, जे चैतन्य महाप्रभू ही साक्षात कृष्णच, पण तेही त्यांनी थोडी किंवा बरीचशी शिक्षार्थम आचार्याची भूमिका निभावली. तेव्हा भगवंताच्या मनामध्ये काय आहे याला याला जाणून घेणारे होते रूप गोस्वामी. काय राधा दामोदर की, तेव्हा अशा सान्निध्यामध्ये प्रभुपाद कित्येक वर्ष राहिले आणि त्यांनी आपल्या भविष्यामध्ये ज्या जो प्रचार प्रसार आंदोलन आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाची स्थापना योजना हाच यावरती त्यांनी अहर्निश विचार प्रभुपादाने केला, चिंतन मनन. आणि प्रभुपाद मग ती वेळ आली जलदूत बोटीमध्ये तिकीट भेटलं, मालवाहू जहाजामध्ये बसून प्रभुपाद जलदूत बोटीमध्ये बसून देवदूत कृष्णदूत अमेरिकेला गेले आणि तिथे त्यांनी एक वर्षभरानंतर काही अमेरिकन युरोपियन मोस्टली तिथे अमेरिकन युवक युवतींच्या मदतीनं त्यांना भारतामध्ये हे सर्व सुरू करायचं होतं, पण भारतीय फार व्यस्त होते, प्रभुपादांच्या आव्हानाला प्रतिसाद नाही भेटला. म्हणून प्रभुपाद ज्यांची चार किती मुलं तुमची आठ एक आहेत. कालच एक व्यक्ती भेटला लातूरमध्ये, आमचे सात भाऊ आहेत म्हणे, मी आठवा आणि दोन बहिणी, अष्टपुत्र सौभाग्यवती. आजकाल ते नॉट अलाउड, अशी परवानगी नाही सरकारची. तेव्हा एवढी मुलं आहेत तर एक मुलगा द्या ना मला, असे प्रभुपाद विनवण्या करायचे, जेणेकरून मी त्याला ट्रेंड करेन, शिक्षण देईन, आध्यात्मिक शिक्षण प्रशिक्षण, जेणेकरून तो प्रचार करेल या भागवत धर्माचा प्रचार देश विदेशामध्ये. तेव्हा पण कोणी भेटला नाही, प्रभुपाद नेहमी विनवण्या करत असत, एवढी मुलं आहेत. त्या काळी असायची बरीच मुलं असायची, पण कोणी नाही तयार झाला. प्रभुपादाने एकदा सांगितलं, प्रभुपाद रेल्वेने प्रवास करत होते आणि दुसरा एक ग्रहस्थ आपल्या मुलाबरोबरच त्याच डब्यामधून प्रवास करत होता. एक ग्रहस्थ तो प्रभुपादांच्या जवळ येऊन परत परत म्हणत होता, महाराज महाराज, स्वामीजी स्वामीजी, आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या, मला आणि माझ्या मुलाला आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या. त्यानं पाठ सोडत नव्हतात, आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या बऱ्याच वेळा. ते प्रभुपाद तर ते शेवटी म्हणाले, तुझा मुलगा मला दे. हाच तुझ्यावरती आशीर्वाद. त्यानंतर मग तो आपल्या मुलाला घेऊन त्या डब्यातून बाहेर दुसऱ्या डब्यामध्ये गेला. कदाचित स्वामी माझ्या मुलावरती काहीतरी घेऊन जाईल माझ्या मुलाला. अशी स्थिती भारतामध्ये होती आणि अद्याप कोणी मुलाला महात्मा बनू देत नाही. आजकाल दुरात्मे बनायचं स्वागत आहे, आम्ही दुरात्मे बनवू त्याला महात्मा नॉट अलाउड, महात्मा बनवू शकत नाही. ब्रह्मचारी गुरुकुले एक वेळ अशी होती, घरातला प्रत्येक मुलगा गुरुकुल शाळेमध्ये जायचा आणि फक्त गुरुकुल शाळाच असायच्या, दुसऱ्या प्रकारच्या शाळाच नव्हत्या. सर्वत्र शिकवणारे गुरुजी असायचे, ऋषी मुनी असायचे, म्हणून सांदीपानी मुनी त्या आश्रममध्ये कृष्ण बलरामी गेले शिकले आणि 64 प्रकारच्या कला आणि शास्त्र ते शिकले, आर्ट अँड सायन्स सर्व विषय, सर्व प्रकारचं आवश्यक ज्ञान. तो जमाना काय झालं म्हणे बदल गया. त्या प्रभुपादाने त्या युवकांच्या युवतींच्या मदतीनं या आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाची स्थापना करून फार मोठे उपकार. भारतभूमी ते मनुष्य जन्म होईल जार, जन्म सार्थक करी कर परोपकार. प्रभुपादांनी सर्व जगावरती, फक्त बंगाल लिमिटेड नाही, प्रभुपाद बंगाली होते, बंगालमध्ये जन्म झाला म्हणून, किंवा इंडिया लिमिटेड असा भक्त विचार करू शकत नाही. वसुधैव कुटुंबकम हा त्यांचा विचार, आणि हा उच्च विचार. या जगामधली सर्व जी माणसं जी कुठेही असेल पृथ्वीच्या पाठीवरती, त्या सर्वांचं मिळून एक कुटुंब, त्या कुटुंबाचा हेड ऑफ द फॅमिली कोण? भगवान. त्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या प्रभुपादानी या इस्कॉन संस्थेची आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामन संघाची स्थापना करून. आणि सुरुवातच आहे, फक्त 50 वर्षापूर्वी एक होते प्रभुपाद, एकटेच होते. आणि आता किती आहेत पहा, इथेच 400 आहेत, पण 500 तर व्हावेत नाही का संडे फेस्टिवलमध्ये, अशी योजना इथं आखली जाऊ लागलेली आहे. आणि सर्व जगभर आज संडे तर नाही, हां संडे नाही, तुमचा वेनसडे फेस्टिवल बुधवारचा उत्सव हे सोलापूरचं वैशिष्ट्य. संडेच्या फेस्टिवलमध्ये सर्व जगभर इथंही मंदिर भरतं आणि सर्व जगभरची मंदिरं भरून उरतात काही ठिकाणी, एवढे लोक. आणि सर्वच काय संडे फेस्टिवलमध्ये येत नाहीत, इतर फेस्टिवलमध्ये येणारे ही आहेत, किंवा आपल्या घरीही मंदिरे बनवून साधना करणारे, अशांची संख्या आम्हालाही अद्याप पत्ता लागलेला नाही. किती आहेत, किती जण. एक आकडा ऐकला असा, किती फॉलोअर्स आहेत हरे कृष्ण आंदोलनाचे, किती अनुयायी रशियामध्ये आहेत. काही वर्षापूर्वी एक टाइम न्यूज वीक नावाच्या पत्रिकेमध्ये एक विशेष रिपोर्ट प्रकाशित झालेला होता, आणि त्यामध्ये हेडलाईन होते की सर्वात वेगानं दावाग्नीसारखा पसरणारा धर्म कोणता असेल रशियामध्ये, तर तो हरे कृष्ण धर्म आहे. आणि त्यांनीच लिहिलं होतं की 7 लाख रशियन अनुयायी आहेत हरे कृष्णाचे, 7 लाख लोक रशियामध्ये. आणि तिथे थोडा प्रचार उशिरानं सुरू झाला, तुम्हाला माहिती असेल, फार मोठ्या अडीअडचणी होत्या, साम्यवाद कम्युनिझम, कामं काही सोपी नाहीत. प्रचार, प्रीचिंग इज फायटिंग प्रभुपाद, प्रचार करायचं म्हणजे युद्ध पातळीवरती, कारण मायेच्या साम्राज्यामध्ये कृष्णाच्या साम्राज्याची स्थापना, ते माया पार्टी मग तयार होते, मायावती नव्हे, माया पार्टी किंवा आम आदमी पार्टी, मग ते आम आत्मा पार्टीचा विरोध करते, आपली आम आत्मा पार्टी आणि ते आम आदमी पार्टी. 7 लाख त्यांनी असं त्या मासिक लिहिणाऱ्यांना माहिती काढली, 7 लाख रशियन. आणि सर्व जगभर हरे कृष्ण भक्तांची संख्या वाढू लागलेली आहे. अलीकडेच आम्ही रशियामध्ये जाऊन पाहिलं, रशियन हरे कृष्ण डिव्होटीज, फार मोठा चमत्कार आहे. ज्या देशामध्ये उंदरं खाणारी माणसं आणि सापाचं सूप बनवून पिणारी माणसं आता चरणामृत पिऊ लागलीत. कोणता रस, ही फळाचा रस एक मध्ये चायनीज असण्या शक्यता आहे. चायनीज रिहोडी मायापूर फेस्टिवलमध्ये आला परिक्रमेमध्ये कधी कधी ऊसाचा रस बनवणारे लोक आपली ठेला गाडी घेऊन जातात, विकतात आपला रस. त्या एका भक्तानं एक प्याला घेतलेला होता रसाचा आणि त्यानं मी पाहत होतो आपल्या खिशातून एक भगवंताचा फोटो काढला आणि तो ऑफरिंग करत होता. रस पिणे अगोदर ही प्रत्येक गोष्ट भगवंताला भोगता रमजग घेता बसा, भगवान भोगता आहे, भगवंताला अर्पण करून प्रत्येक गोष्ट ग्रहण करायची. तेव्हा तो रस ही भगवंताला अर्पण करून पीत होता. पत्रम पुष्पम फलम तोयम मटनम चिकनम उंदीरम हे सर्व. आणि तिथे आणि त्या भक्तांची काही क्वालिटी कमी नाही, तुम्ही काय म्हणू शकत नाही ते चायनीज आहेत म्हणून आमच्यापेक्षा ते कमी आहेत. नाही, एकदा भक्त झाला, जप करू लागला, भगवद्गीता वाचली, या चार नियमाचं पालन होऊ लागलं, क्वालिटीच्या दृष्टीनं काही कमी ते माग नाहीत, आत्मे आहेत, आत्मा आहे. तर जिथं जिथं आमचे कार्यक्रम झाले हॉलमध्ये हाऊसफुल आणि प्रत्येक व्यक्ती तिकीट काय आणि भगवद्गीता खरेदी करा आणि करा कार्यक्रमामध्ये या. त्या आठवड्याभरामध्ये आम्ही 1200 भगवद्गीता विकल्या. तशा 1200 चायनीज भगवद्गीतेच वितरणी झालं. ते कीर्तनामध्ये आले, कीर्तन या कीर्तन प्रवचन कथा थोडा वेळ बसून राहायचे, ते कीर्तन ऐकायचे, पण मग मध्येच ते उभे राहायचे आणि नाचू लागायचे ते कीर्तनामध्ये. तेव्हा कोणाकोणावरती हे उपकार राधा दामोदर खे, हे उपकार सर्व जगभर ज्या जीवांचे प्रभुपादांनी केलेले आहेत, या हरे कृष्ण आंदोलनाची स्थापना करून, आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाची स्थापना करून, तेच आंदोलन, तेच तो संघ इस्कॉन या नगरीमध्ये पोहोचलेला आहे. तेव्हा आता आपण पुढे प्रभुपादांच्या वतीनं ऑन बिहॅफ ऑफ श्रील प्रभुपाद आपण सर्वांनी जे आपण त्यांचे अनुयायी आहोत, आपण प्रशिष्य आहात, ते आपले परम गुरु आहेत, गुरुचे गुरु आहेत आणि त्यांच्या सर्व योजनेनुसार आपण त्यांचे ग्रंथ वाचतो आणि सर्व काही प्रभुपादांनी त्यांच्या वेळीच काळी सर्व काही इस्कॉनची संघटना त्याचं कार्याची शैली सर्व प्रभुपादांचीच ही रचना हीच पुढे चालू आहे. तेव्हा आपण प्रभुपादांनी सुरू केलेलं कार्य अधिक हे पसरवायचं आहे, याची चांगली भक्कम अशी मजबूत स्थापना करायची आहे, याचा विस्तार करायचा आहे. हे जे हरे कृष्णाचं जे नेटवर्क, हे जे जाळं आहे, जेणेकरून या जाळ्यामध्ये आणखी काही जीवात्मे पकडले जातील, पण हे चांगलं जाळं आहे. नाहीतर शरीर तर जळणार आहेच, हे जाळं चांगलं आहे. जाळं या जाळ्यामध्ये अधिकाधिक माशांना, मनुष्यरूपी माशांना पकडून त्यांचा उद्धार करायचा. कधी कधी आमचा दंड पाहून विदेशामध्ये लगूया. कधी कधी त्यांना वाटतंय विमानामध्ये वगैरे आम्ही घेऊन सर्वत्र जातो दंड घेऊन. विदेशाच्या लोकांना काय कळत नाही का आहेत की मला मारायला येतो काय काठी घेऊन आला. प्रोटेक्शनसाठी चांगला आहे हा. कोण लोक दूर राहतात जवळ काठी आहेत लाठी आहेत. पण काय म्हणतं लाठी आहे काय म्हणतं काय म्हणते वाद्य असेल का ते विणा वगैरे घेऊन चाललंय. कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय कोण म्हणतंय फिशिंग रॉड. कारण आम्ही जातो विदेशामध्ये तिथला जे समर असतो त्या समरमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोक मासे पकडण्यासाठी जातात. मासे पकडणं एक त्यांची हॉबी. हॉबी म्हणजे काय छंद त्यांचा छंद. किंवा कदाचित हे इंडियन कोणी आलेले आहेत फिशिंगसाठी फिशिंग रॉड घेऊन आलेत. तेव्हा हे ऐकल्यानंतर कधी कधी आम्ही म्हणतो हा हा फिशिंग रॉडच आहे हा. किंवा या सागरामधले जे काही मासे आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी हा हा रॉड आहे. किंवा हा रॉड तुमच्याकडे आहे किंवा नाही. हरे कृष्ण 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 हरे 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 राम हा महामंत्र तर आहेच आहे तुमच्याकडे. तेव्हा तोही वाचू शकतो. या जगामध्ये गटांगळ्या खाणारे जे लोक आहेत रांजले गांजलेले त्याशी म्हणे जो आपुले त्यांना महामंत्र द्या. त्यांना प्रभुपादांचे ग्रंथ द्या. त्यांना प्रसाद द्या. त्यांना राधा दामोदर मंदिरामध्ये घेऊन या. तेव्हा आपण काही वेळापूर्वी एक सूची ऐकली वाचून कृष्णभक्त प्रभू वाचून दाखवत होते. तेव्हा गेल्या एक 10 दिवसापासून आम्ही यावरती विचार चालू आहे काय काय कोणतं सेंटर काय करू शकतं या वर्षी. तेव्हा सोलापूर काय करू शकत आहे काय करू शकत नाही सोलापूर. तेव्हा ही जी योजना तुम्ही ऐकली यावर्षी बरेचसे प्रकल्प हे वर्ष नॉर्मल साधारण नाही बिझनेस ॲज युजुअल असं म्हणतात. हा रुटीन चालू आहे. यावर्षी रुटीन नाही यावर्षी विशेष क्रांतिकारी कार्यक्रम. वर्षभर मॅराथॉन मॅराथॉन म्हणतात ना कधी डिसेंबरमध्ये बुक मॅराथॉन असतं. पण यावर्षी प्रत्येक महिन्यामध्ये किंवा प्रत्येक दिवशी प्रत्येक सुट्टीच्या दिवशी ही वेगळ्या प्रकारचं मॅराथॉन. ग्रंथ वितरणाचं मॅराथॉन आहे किंवा नगर संकीर्तनाचं मॅराथॉन आहे. प्रसाद वाटपाचं मॅराथॉन आहे किंवा एकादशीच्या दिवशी 50 माळा जप करण्याचा मॅराथॉन आहे किंवा कार्तिकमध्ये 50,000 लोकांच्या हातामध्ये दीप आणि त्यांनी ते दीपाचं दान करायचं राधा दामोदरच्या चरणी ते मॅराथॉन आहे. अशी 20 मॅराथॉन झाली बहुतेक. हां 20 पर्यंत पोहोचली आतापर्यंत. आणि तुमच्या काही आयडियाज असतील तर सांगू शकता स्वागत आहे. आपण काय करू शकतो जेणेकरून इस्कॉनचा झेंडा ध्वजा फडफडेल फडफडेल या क्षेत्रामध्ये. आणि त्याचबरोबर प्रभुपादांची गौरवगाथा पसरेल, म्हणजे कोणी ऐकतील शुद्ध होतील पवित्र होतील. तेव्हा कार्याला लागा, आपले संकल्प तुमचे जे आहेत, मी 16 माळाचा जप करणार, 4 निमाचं पालन करणार, हे संकल्प आहेत, त्यांचंही पालन आहेच. यावर्षी मी जरा विशेष प्रयत्न करणार, ध्यानपूर्वक जप करण्याचा मी विशेष प्रयत्न करणार. मी अधिक मंदिरामध्ये येणार, मी राधा दामोदरची सेवा आहे, काही विग्रह आराधना आहे, त्यामध्ये मी भाग घेणार, हे करणार ते करणार, साधना साधनेमध्ये सुधारणा करणार. 50 मंगलारती आम्ही अटेंड करणार यावर्षी. 50 आकडा आहे त्याच्यावरती, असं 50 वर्ष आहे इस्कॉनचं, तेव्हा 50 50 50 50 तुमच्या डोक्यामध्ये थोडं घोळू द्या आणि घ्या. ओके. आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ की, आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ प्रतिष्ठाता आचार्य श्रील प्रभुपाद की, इस्कॉन सोलापुर की, इस्कॉन सोलापुर भक्तवृंद की, प्रभुपाद अनुगज की, गौर प्रेमानंदी.
तर आम्ही आजच श्रीमंत धर्मराजपूर सांगत होते, सोलापूरचे एक विशेष असे वैशिष्ट्य आहे की बलरामजी स्वयं साक्षात बलराम तीर्थयात्रा करत करत दक्षिण भारतात ज्यावेळी आले त्यावेळी गोदावरीच्या किनारी, त्यानंतर भीमा तटाच्या किनारी आले पंढरपूर क्षेत्रामध्ये, आणि त्यानंतर सोलापूरला देखील आलेले बलराम. तर सोलापूरचं देखील वर्णन आहे कृष्णा बुकच्या.